आदि माया दरबारी सिख भवानी अम्बा तुलजा पाऊ आदि माया दरबारी कथा एक सांग तो नामी आहे सती युगाला डाग तो कुहंकूर दानव लागता सती चा माग रूप सुंदरी अनुभूतीची रूप सुंदरी अनुभूतीची लाज राखली भारी तिथ भवानी अंबा तुळजा पाहुआदि माया दरबारी पाला बसता गेला तिथे कुहंकूर लावण्य रूप ते पाहून तो झालाय का माथूर काम वासना त्या दैत्याची नष्टच केली सारी तिथ भवानी अंबा तुळजा पाहू आदि माया दरबारी होता बलाढ्य दानव भारी पण होता अहंकारी त्याला अवगत होती सारी ती अतुरी विद्या न्यारी संकट समयी धावत येऊन नारी शिलाला सारी तिथ भवानी अंबा तुळजा पाहू आदि माया दरबारी त्वरित धावून आली तिला त्वरिता म्हणती लोक पुढे तुळजाईच्या नामे तिला मारू लागले हाक